पांडुरंग पांडुरंग जय जय रामकृष्ण हरी या नामगजरात भक्तिरसानं ओलेचिंब झालेले भक्त वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. त्यांचा रोमरोम पांडुरंग झाला तरीसुद्धा राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशा त्या विठ्ठलाचे श्रीमुख दृष्टीस पडल्याशिवाय त्यांच्या भक्तीची मनाच्या तृप्तीची सांगताच होत नाही. देहभान विसरून विठ्ठलापुढे नाचण्यास आतुरलेले त्या भक्तांचं मन, त्यांची काया पंढरीकडे गतिमान होते. पुण्यप्रद अशी चंद्रभागा अशा प्रेमी भक्तांच्या स्पर्शासाठी, त्यांना पाहण्यासाठी अशीच आतुर असते. जेव्हा हे भक्त, हे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटी प्रेमाने लोळण घेतात, तेव्हा चंद्रभागा तीर तिला भक्तिपूर येई वारंवार संत संघे.